आता कुठे हवेत निस्तेजता जाणवू लागली. जेव्हा हवेत उष्ण उन्हाच्या झळा जाणवतात तेव्हा परिसर कसा ओकाबोका वाटतो ने. नदीच्या निळाशार पाण्याचा काळ्या पत्थराला जेव्हा स्पर्श होतो खळाळ त्या पाण्यालाही अवखळ वाऱ्याची साथ लाभते. हलके हलके नदीभोवती हिरव्या कंच वेलींचे कुंपण पडते. त्या हिरव्या घनगर्द वनराईत भारून राहिलेला तोच अस्पर्शित गारवा माझ्या आसुसलेल्या मनाला पुन्हा एकवार तीच गारेगार भुरळ घालतो. तसा एकाएकी हवेत मंद सुवास दाटतो. नदी कपारीत लाल गुलाबी ताटवे फुलारतात. उगवतीची कोवळी उन्ह पिऊन नदीच्या सुस्त घाट शिळांवर निरव विराण पठारांवर एकाएकी रंगांचीच उधळण होते. तसं फारसं कोणी वाट बघत नाहीच त्यांची, तरीही अचानक येण्यातली गंमत ती मात्र सवयीनं जपतात. वाट बघणारा विरळाच असतो माझ्यासारखा, त्याला अगदी सुखावून सोडतात ती नुसत्या दर्शनानं. न मागताच जणू उभारी देतात मनाला, माझ्यासाठीच आल्याच्या थाटात माझीच होऊन जातात. अतिनाजूक अगाध सुंदर कण्हेरीची फुले.